1656 जावळी जिंकली. जावळीवरती चंद्रराव मोरे ह्या महाराजांनीच उभ्या केलेल्या दत्तकपुत्राचे अधिपत्य होते. तो मात्र आदिलशाहीसोबत इमान राखून होता. त्याचे हल्ले.
सॅम्पल कंप्लीट. रेडी टू कंटिन्यू.